मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शांघ्रि सरोज लुब्ध मधुप स्वामी स्वरूपांकितः संतानां वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहम् बोधशुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासादितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तो आदितव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचे ही तो या ओवीपशी आपण थांबलेले आहोत। आणि ओंकार ध्यानानी गोचर करणं म्हणजे प्रचितीला आणणं, ध्यानाच्या ज्या ज्या प्रक्रिया भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत त्या आपण पाहायला सुरुवात केली। खरं म्हणजे एवढं पाहण्याची गरज नव्हती कारण हे सगळं सांगून झालेलं आहे, पण याच्यातला काही भाग पाचव्या अध्यायात, काही भाग सहाव्या अध्यायामध्ये, काही भाग आठव्या अध्यायामध्ये आणि ध्यानाचा काही भाग चौथ्या अध्यायामध्ये येऊन गेला। त्यामुळे तुम्हाला ते ऐकण्यासाठी देखील बऱ्याच पूर्वी तुम्ही ते ऐकलं असेल असं मला वाटतं। मी 86 साली ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली आणि आता 17व्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत आपण आलेले आहोत। याचा अर्थ चौथा अध्याय जेव्हा झाला असेल तेव्हा कदाचित 90-92 साल चाललेला असेल, पाचवा अध्याय जेव्हा चाललेला असेल तेव्हा कदाचित 95 साल चाललेला असेल, सहावा अध्याय असंच 97-98 आणि आठवा अध्याय 2000 साली आपण ऐकला असेल। इतक्या पूर्वीचं तुम्हाला आठवत असेलही पण तरी देखील जर रिव्हिजन झाली तर अधिक चांगलं, म्हणून आपण ही ध्यानाची प्रक्रिया भगवद्गीतेमध्ये विखुरलेली त्या त्या ठिकाणी आलेली परत एकदा पाहतो आहोत, कारण हा परत विषय येणार नाही। परत एकदम कर्मयोगाच्या वेळेला 18व्या अध्यायाच्या अखेरीला 48-55 श्लोक किंवा 51-55 श्लोक हे कर्मयोगाचे श्लोक समजले जातात, तिथं ध्यानाचं थोडं बहुत वर्णन आलेलं आहे। म्हणून आपण खरं म्हणजे या ध्यानाच्या सगळ्या प्रक्रिया पाहायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये पाचव्या अध्यायात जे स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुहूच एव अंतरे भ्रुवो ती आपण पाहिली, ती पाहून झाली। त्यानंतर शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनहा हे जे 6व्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून 15व्या श्लोकापर्यंत ती मागच्या प्रवचनाच्या वेळेला आपली पाहून झाली। आज आपण त्याच्या पुढं म्हणजे 24व्या श्लोकापासून ते 28व्या श्लोकापर्यंत च्या ठिकाणी 6व्या अध्यायात परत एकदा भगवंतांनी ध्यान सांगितलं ते पाहणार आहोत। विषय असा चाललेला आहे की हा ओंकार ध्यानानी प्रतीतीला आणून मग पुढे तो वाचेनीही उच्चारण त्याचं करून ध्यानाने प्रगट झालेलं ज्ञान प्रणवोच्चाराने अधिक स्पष्ट होऊन मग ज्या दिवसाच्या क्रिया आहेत त्या क्रिया करायला प्रारंभ करावा असा विषय चाललेला आहे. त्याच्यामधलं ध्यान आपण पाहतो आहोत. सहाव्या अध्यायामध्ये ध्यानाचं जे वर्णन आलेलं आहे ते या 24व्या श्लोकापासून ते 28व्या श्लोकापर्यंत जे परत एकदा आलं ते श्लोक असे आहेत. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. संकल्प म्हणजे मनात उठणारी वृत्ती, या संकल्पातून कामना निर्माण होतात. कामनात्मक संकल्प असतो, विषयाच्या संबंधी संकल्प असतो, जगताच्या संबंधी संकल्प असतो, कर्माच्या संबंधी संकल्प असतो. या संकल्पातून उद्दिष्ट ठरतं. जसं संकल्प निश्चित झाला की आपल्या मुलाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची, असा संकल्प निश्चित झाला की आता त्यांनी इंजिनियर व्हायचं, तो इंजिनियर व्हावा अशी इच्छा त्याच्या पाठोपाठ लगेचच येते. इंजिनियर झाल्यानंतर त्याला आता नोकरी लागली पाहिजे असा संकल्प निर्माण होतो आणि त्याच्या पाठोपाठ नोकरी शोधण्याचा प्रयत्न होतो. जे मानवी जीवन आहे ते जीवन संकल्प आणि संकल्पाच्या पूर्तीकरता प्रयत्न अशा रीतीनेच पुढे जात. आणि ही जीवनात लागलेली जी सवय आहे आपल्याला, ती सवय ध्यानामध्ये देखील काम करत असते. ध्यान हा जीवनातला कोणता तुकडा नाहीये. आपण जे अखंडत्वाने जीवन जगतो त्याच्यामध्येच एक अर्धा तास, पाऊण तास, एक तास, दीड तास, दोन तास, यत्ता म्हणजे तीन तास आपण ध्यानाला बसणार. त्यामुळे ध्यानाला बसेपर्यंतच्या जीवनाचा प्रभाव ध्यानाच्या क्रियेवर देखील पडणार. आधीच्या सगळ्या जीवनाचा प्रभाव ध्यानाच्या क्रियेवर पडणं हे अपरिहार्य आहे, हे तुम्ही चुकू शकत नाही. त्यामुळे ध्यानामध्ये देखील संकल्प निर्माण होतो, ध्यानामध्ये देखील वृत्ती उठतात. आपल्याला ध्यान करायचं आहे ही जी सद्भावना आहे किंवा सदिच्छा आहे तेवढ्या कारणांनी लगेच कोणाचंच ध्यान लागत नाही. त्यामुळे ध्यान देखील वृत्तीचा उद्भव, काही काळ वृत्ती चालणं आणि वृत्तीचा नाश आणि परत वृत्तीचा उद्भव, अशा प्रकारेच ध्यान देखील, ध्यानामध्ये देखील मनाच्या चांचल्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. आणि या ज्या वृत्ती आहेत या वृत्ती अर्थातच जगतासंबंधी असणार, कर्मासंबंधी असणार, कर्तव्यासंबंधी असणार, जे देह संबंधित आहेत त्यांच्याबाबत असणार. आपली पत्नी, आपला पती, आपली मुलं, आपलं घरदार, आपली नोकरी, उद्योग, व्यवसाय, त्या नोकरी, उद्योग, व्यवसायातली आपली असणारी उद्दिष्ट, या सगळ्या गोष्टी संकल्पाच्या पाठोपाठ येणं अपरिहार्य राहतं. भगवंत असं म्हणतात की ध्यानामध्ये संकल्प आणि संकल्प प्रभवान कामांस, संकल्प आणि संकल्पातून निर्माण होणारा प्रभव पावणारा असा जो काम किंवा इच्छा आहे त्यक्त्वा सर्वान अशेषतः, त्या सगळ्यांचा त्याग करायला पाहिजे. या इथं मात्र भगवंतांनी साक्षीत्व हे ध्यान सांगितलेलं आहे. संकल्पाचा त्याग आणि संकल्पाचा त्याग करत असताना जर जमलं नाही तर त्या संकल्पातून जी कामना किंवा इच्छा निर्माण होते त्या इच्छेचा त्याग. भगवंत असं म्हणतात की संकल्प प्रभावान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः. त्या सर्व संकल्पांचा त्याग आणि त्या संकल्पांपाठोपाठ जर कामना निर्माण झाल्या तर त्या प्रत्येक कामनेचा त्याग निःशेष त्याग अशेषतः म्हणजे. मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. असा त्याग केल्यानंतर जर काही होत असेल तर मनाचं नियमन होतं, मन आवरलं जातं. मनाबरोबर इंद्रियग्राम देखील आवरला जातो. कारण जर वृत्ती आवरली गेली तर इंद्रिय देखील आवरली जातात. आणि वृत्ती जर आवरली गेली नाही तर इंद्रियांच्या ठिकाणी देखील ध्यानाला बसलेल्या व्यक्तीच्या बाबत देखील इंद्रियांची कसमस राहते. हे करू ते पाहू, इकडे जाऊ ते खाऊ. म्हणून मनासह मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. समंततः म्हणजे सर्व बाजूनी, सर्व बाजूनी मन आवराव ध्यानामध्ये. कुठलीच बाजू ढिली सोडू नये. आपल्याला आपण तटबंदी करत असताना सगळ्या बाजूनी जशी तटबंदी करणं याला तटबंदी करणं असं म्हणतात. आपल्या मनात आपल्याला ज्या ज्या बाबत नाजूक भावना असतात, उदाहरणार्थ आपल्या मुलीचं लग्न व्हायचं आहे, तो काही काही लोक शब्द वापरतात की बर्निंग टॉपिक आहे आत्ता की मुलीचं लग्न कधी होणार. बाकीचे सगळे विचार आवरले जाऊ शकतात, मन सगळ्या बाजूने आवरलं जाऊ शकतं, पण मुलीच्या लग्नाच्या बाबत मात्र वारंवार विचार उठतो. आपल्याला प्रमोशन मिळायला पाहिजे, गेली 3 वर्ष प्रमोशन मिळत नाहीये, आता यावर्षी तरी प्रमोशन मिळायला पाहिजे. माझ्या बरोबरीचे जे आहेत ते पुढे गेलेले आहेत. हा विचार इतका दृढमूल होतो की बाकी सगळे विचार जरी आवरले तरी प्रमोशनचा विचार वारंवार निर्माण होतो. असे ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे जे आपल्याबाबत नाजूक विषय आहेत तर ते विषय देखील ध्यानामध्ये आवरणं आणि इंद्रिय देखील आवरणं. माझ्या एका मित्राने मला असं सांगितलं की त्याचा मुलगा लहान असताना तो घरात इतकं ऐकत नव्हता, हा ध्यानाला बसलेला होता आणि काय आई आजी आजोबा जे काही त्याला सांग त्याला काही केल्या एखादी गोष्ट पटत नव्हती. असं असल्यामुळं घरात आवाज होता आणि तो आवाज देखील असा एक प्रकारे संघर्षाचा होता. आणि तो मला असं म्हणाला, मला कळत होतं की माझा मुलगा चुकीचं बोलतो आहे, चुकीचा वाद घालतो आहे, मी ध्यानाला बसलेला होतो. मला असं वाटत होतं की जावं एकदा तिथं आणि त्याचा सोक्षमोक्ष लावावा त्या विषयाचा, पण मी ते करत नव्हतो. ध्यानाची वेळ झाली, मी उठलो ते बाहेर तसंच चाललेलं होतं, जाऊन पहिली एक मुलाच्या मुस्काडात मारली. म्हणाला बायको म्हणाली त्याला जर मारायचंच असतं तर आम्ही मगाशी नसतं का मारलं? तुम्ही ध्यानातून उठलात ना, तुम्ही शांत होऊन उठलात तर तुम्ही त्याला काही सांगायला नको होतं का? एकदम त्याला मारलात कशा करता? सर्व बाजूंनी मन आवरणं म्हणजे त्याचा पाठोपाठ इंद्रिय देखील आवरणं, ध्यानात जर हात शिवशिवत असतील, त्याला मारायला पाहिजे असा विचार उठत असेल तर व्यवहारातही जमणार नाही. म्हणून उत्तम रीतीने आवरणं आणि शांत करणं, मनाला शांत करणं आवरून आणि इंद्रिय देखील शांत होणं. शनैही शनैही उपरमेत बुद्ध्या धृतीगृहीतया, अशा प्रकारे संकल्प निर्माण झाला, त्या संकल्पाकडे साक्षित्वाने पाहिल्याशिवाय तो संकल्प बाजूला सारता येत नाही. साक्षित्वाने याचा अर्थ त्या संकल्पापासून आपण वेगळे आहोत. संकल्पाशी एकरूप झाला की कामना पुढे निर्माण होणारच. पण संकल्प उठतो तेव्हाच जो सावध राहतो आणि संकल्पाकडे वेगळेपणाने पाहतो. आज ऑफिसमध्ये गेल्यावर अमुक अमुक काम प्रथम करायचं आहे, तो साक्षी भावनेने या वृत्तीकडे पाहतो. आता ध्यानाला बसलेलं आहे, आता ऑफिसमध्ये गेलेलं नाहीये, आता या विचाराचं काही काम नाही, अशा साक्षी विचारांनी तो विचार बाजूला सारणं, सोडून देणं, असं करणं अपेक्षित आहे. प्रत्येक विचार साक्षीत्व राखून बाजूला सारण्याचा प्रयत्न करणं. साक्षीत्वानी तो विचार करणार नाही मी, त्याला पाठिंबा देणार नाही असा निर्णय घेणं. त्यामुळे तो संकल्पाचा त्याग घडतो, त्या संकल्पातून निर्माण होणाऱ्या अनेक संकल्पांचाही त्याग होतो. त्यामुळे जर काही होत असेल तर सर्व बाजूंनी मन उत्तम रीतीने आवरलं जातं आणि पाठोपाठ इंद्रिय देखील सहज स्वस्थ शांत अशी होतात. भगवंत असं म्हणतात की त्यामुळं बुद्धी देखील त्या संकल्पापासून आणि कामनांपासून उपराम पावते, मागे फिरते, विरक्त दशेला येते. तो संकल्प आता ध्यानाच्या वेळेमध्ये बाजूला सारत सारत गेल्यामुळं बुद्धीही त्या संकल्पापासून परत फिरते, बुद्धी वैराग्य दशेला प्राप्त होते. त्या गोष्टीचं महत्व बुद्धीतून देखील निघून जातं त्यावेळपुरतं, ध्यानाच्या वेळपुरतं. बाकी मुलीच्या लग्नाचा प्रयत्न नंतर करायचाच आहे. माझे एक लहानपणीचे मित्र मला टिळक रोडवर भेटले, ते मला म्हणाले की सध्या मुलीचं लग्न एवढा एकच विषय आहे. नुकतेच भेटल्यामुळे मी सारखं मुलीचं लग्न असं म्हणतोय. ते मला म्हणले की तुझ्याकडे मला यायचंय ज्ञानेश्वरी ऐकायला, पण एकदा ही गडबड संपू दे. मी म्हटलं ही गडबड किती चालू असते तुझी? तर नेटवरून करत असतो म्हणाला. मग म्हटलं तेवढा वेळ जर तू नाही बसलास तर चालणार नाही का? नाही म्हणाला, लक्ष लागत नाही. हे जे घडतं, मी म्हटलं सकाळी ध्यान असतं, ध्यानाला येऊ शकतोस गणेशपुरममध्ये, आणि प्रवचनं असतात तेवढा एक तास यायचं. तो म्हणाला नंतर जरा हे सगळं होऊ देत, त्याच्याशिवाय मला काही जमणार नाही. अशी व्यक्ती देखील जर ध्यानाला बसेल आणि संकल्पाचा त्याग करायला शिकेल साक्षीत्वानी आणि संकल्पातून निर्माण होणाऱ्या कामना देखील बाजूला सारायला शिकेल, तर बुद्धी तेवढ्या वेळापुरती उपराम पावेल। आणि बुद्धीला धैर्य प्राप्त होईल असं भगवंत म्हणतात। शनैहि शनैहि उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया, बुद्धीला धृती प्राप्त होईल। संसार जसा चालायचा तसा चालेल, आता धैर्याने परमार्थ करायला हवा। उपनिषद परांची खानी गतृणत स्वयंभू तस्मात परान पश्यति न अंतरात्मन असं म्हणतात। इंद्रियांची जी मुख आहेत ती बाहेर बसवलेली असल्यामुळे ती बाहेर पाहत राहतात, न अंतरात्मन ती आत पाहूच शकत नाहीत। केचित धीराहा, कोणी एखादा धैर्यवान पुरुष प्रत्येगात्मान मैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्व इच्छन, इंद्रिय बंद करतो, डोळे बंद करतो आणि अमृतत्वाची इच्छा करतो, आत्मप्राप्तीची इच्छा करतो। ही इच्छा करण्यासाठी जो धैर्य लागतं ते धैर्य या साक्षीत्वानी मनाला वृत्तीला बाजूला केल्यामुळे प्राप्त होतं बुद्धीच्या ठिकाणी। आणि मग ते असं म्हणतात की बुद्धी अशी उपराम पावली की आत्मसंस्थम मनः कृत्वा, मनाला आत्मसंस्थ करावं, आत्म्याच्या ठिकाणी ठेवून द्यावं, म्हणजे मी आत्मा, मी सच्चिदानंद। निर्विचार निर्वृत्तिक अशा स्थितीमध्ये बुद्धी धैर्याने त्या अभ्यासाला प्रवृत्त होते। आणि तेव्हा जे मन बाहेर पडत होतं, बाहेर फिरत होतं, ते तिथून मागे फिरल्यामुळे ते आत्मविचाराच्या ठिकाणी थांबतं। मन आत्म्याकडे ओढ घेतं, आत्मदर्शनाची इच्छा राखतं। असं झाल्यानंतर न किंचिदपि चिंतयेत, भगवंत असं म्हणतात की मग मात्र एवढं झाल्यानंतर कशाचंच चिंतन करू नये। मन पूर्ण आत वळल्यानंतर, आत्मभाव निर्माण झाल्यानंतर, आत्म्याच्या ठिकाणी राहिल्यानंतर, मग मी सच्चिदानंद आहे, मी ब्रह्म आहे असंही चिंतन नको। मग मनच उपस्थित राहू देऊ नये, चिंतनच करू नये, कारण मन एकदा आत्मरूप झाल्यानंतर आत्मरूप होऊन तसंच थांबून राहावं, मग कोणत्याच तऱ्हेने वृत्ती उठू देऊ नये। तरी भगवंतांना कल्पना आहे की असं झाल्यावर काही वेळांनी परत वृत्ती उठते, म्हणून ते असं म्हणतात की यतो यतो निश्चलती मनः चंचलम अस्थिरम, मन मुळातच चंचल आहे आणि स्थिर राहणारं नाहीये, ते ज्या ज्या ठिकाणी तरीही जाईल, ततस ततस नियम्येतत, त्या त्या ठिकाणून त्याचं नियमन करून त्याला मागं आणावं, आत्मनी एव वशम नयेत, आणि आत्म्याच्या ठिकाणीच ठेवावं। मग ते असं म्हणतात की असा प्रयत्न केल्यानंतर प्रशांत मनसम, मन प्रशांत होऊन राहतं, सत्वगुणाचं प्राबल्य निर्माण होतं आणि मन शांतीला प्राप्त होतं। प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखम उत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम, मनामध्ये जसा सत्व वृद्धी होते तसं रजोभाव विरमून जातो, नाहीसा होतो, रजोगुणाची धाव संपते. रजोगुण म्हणजे मान, मरात, पैसा, अडका, गाडी, घोडा, लौकिक मोठा करणं, हा ही रजोवृत्ती देखील खाली बसते, शांत होऊन जाते. तसंच अकल्मषम म्हणजे पापरहित तो होतो, दोषरहित तो होतो. तमवृत्ती देखील नाहीशी होते. अशा रीतीने सत्वगुण बळावतो, रजोगुण खाली बसतो, पापरहितता त्याच्या जीवनामध्ये येते. कारण पाप आणि पुण्य ज्या देहाला लागलेलं असतं त्या देहाची भावना देखील जाते, जसं मनाचा लोप होतो तसं. आणि तो ब्रह्मभूत म्हणजे ब्रह्माचा अनुभव घेणारा होतो, तो ब्रह्माशी तादात्म्य पावतो आणि उत्तम सुखाला प्राप्त होतो. अशा प्रकारे युंजन एवं सदा आत्मानम, सतत असा योगाभ्यास करणारा, म्हणजे आज केला तसाच उद्या करणं, उद्या केला तसंच त्याच्या पुढच्या दिवशी करणं, त्याच्या पुढच्या दिवशी करणं, असा रोज करणं, महिनोन महिने, वर्षानुवर्ष आपलं जीवन असेल तोपर्यंत. युंजन एवं सदा आत्मानम योगी म्हणजे ज्यांनी योग साधलेला आहे परमात्म्याशी, असा विगत कल्मशहा तो खऱ्या अर्थाने पापापासून मुक्त होऊन जातो. पुण्याबाबत आपल्याला काही म्हणणं नसतं, कारण पुण्य सुखावह असतं. पण ज्या ज्या गोष्टी आपल्याकडून चुकलेल्या असतात त्याची बोचणी मात्र मनुष्य मात्राला असते. या भगवद्गीतेच्या प्रारंभी आम्हाला पाप लागेल अशा प्रकारचं युद्ध करून असं अर्जुनही म्हणत होता. असा सातत्याने योगाचा अभ्यास करणारा आणि ब्रह्मभूत झालेला, उत्तम सुखाला प्राप्त झालेला कल्मषरहित होतो, पापरहित होतो, पुण्यवान होतो. खरं जर पाहायचं झालं तर पाप आणि पुण्य या दोन्ही भावनांपासून मुक्त होतो. सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. आणि ही टोचणी पापाची किंवा दोषांची गेली की त्याला ब्रह्मसंस्पर्श होतो, अत्यंत सुखानी ब्रह्मसंस्पर्श तो अनुभवतो, नेहमी अनुभवत राहतो आणि अत्यंत सुखाला प्राप्त होतो. योगाचा अभ्यास किंवा परमार्थ हा निरतिशय आनंद प्राप्ती आणि अत्यंतिक दुःख निवृत्ती या दोन गोष्टींकरता सांगितलेला आहे. अत्यंतिक दुःख हे देहाचं आणि देह संबंधितांचं असतं, त्याचा विसर पडणं. आपल्या कर्मांपासूनही आपण दुःख अनुभवतो मनाच्या योगाने, त्याचा विसर पडणं आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती होणं. भगवंत तेच सांगतायत की तो कल्मषरहित होतो आणि अत्यंत सुखाला प्राप्त होतो. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण फार सुंदर बघण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. हा जो योग आहे हा योग एके परी म्हणजे एका बाजूने खरं म्हणजे खूप सोपा आहे. केव्हा? जर संकल्पाला पुत्र शोक दाखवला तर. म्हणजे पहिला संकल्प जो उठेल त्या संकल्पातून उठणारा पुढचा संकल्प हा पहिल्या संकल्पाचा पुत्र. पहिला संकल्प उठणं तुमच्या हातात नाही, तो तुम्ही साक्षीत्वानी बाजूला सारायचा. कारण काय होईल, कसा विचार उठेल काही नाही सांगतायत. कोकणात गेलो तो भूक फार लागली ती कडकडून. कधी एकदा जेवतोय असं झालं तर दिवे गेले ते अंधार होता. आम्ही जिथं जेवायला जायचं होतं तिथं कसं तरी रस्त्यानी दिसत नसताना जाऊन पोचलो. आणि तिथं जे पिठलं खाल्लं त्याची चव अजून जिभेवर आहे. ही आठवण होणं हे तुमच्या हातात नाही, संस्कारवशात एकदम बाहेर येते. पण या संकल्पाला आता परत एकदा जायला पाहिजे. हा जो पुत्र होतो, पुत्र शोकू म्हणजे संकल्पाला होणारा पुत्र म्हणजे पुढचा संकल्प, तर तो मेला पाहिजे. तो मेला म्हणजे पहिल्या संकल्पाला पुत्र शोक होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संकल्पाला पुत्र शोक दाखवा, तो संकल्प उठला तरी त्याच्यातून पुढचा संकल्प उठेल तोच मारून टाका, तो बाजूला सारा, तो त्याचा पुत्र शोक. हा विषया ते निमालिया ऐके, इंद्रिये नेमाचिया धारणी देखे, मग हिये घालूनी मुके जीवितासी. हा जो संकल्प आहे हा विषय बाजूला सारले गेले आणि संकल्पातून उठणारा त्याचा पुढचा संकल्प म्हणजे संकल्पाचा पुत्र, हा जर विषय निमून गेले, विषय जर बाजूला सारले तरच ऐकतो, तरच वठणीवर येतो. इंद्रिये नेमाचिया धारणी देखे, मग हिये घालूनी मुके जीवितवासी. जो नियम असतो त्या नियमामुळे इंद्रिय देखील तेव्हा हालचाल न करता राहतील. तुम्ही एका फोनची वाट पाहताय, महत्वाचा फोन आहे पण तो आला नाहीये, तुम्ही ध्यानाला बसलात आणि फोनची रिंग वाजली, तर आता तुमच्या इंद्रियांना तुम्ही तसंच बसवून ठेवायचं आहे. आता उठायचं नाहीये. जो नियम आहे तो नियम धारण करून जर बसला तरच. आता काय जो फोन येईल काय होईल ते नंतर. हा विषयाते निमालिया ऐके, इंद्रिय नेमाजिया धारणी देखे. आणि तुमची पत्नी सांगते आहे की ते आता ध्यानाला बसले एक तासानी फोन करता का, तर तुम्हीच आपण उठता. नाही नाही थांब थांब बोलतो बोलतो म्हणून. ते होऊ देऊ नका. मग हिये घालूनी मुके जीवितवासी. हिये घालूनी म्हणजे दुःखी व्यक्ती छाती बडवताना कधी तुम्ही पाहिले का, जे दुःख इतकं अनावर होतं की छातीवर व्यक्ती मारून घेते. तसं जणू छातीवर मारून घेऊन तो संकल्प संकल्पाचा पुत्र नाहीसा जीवित्वात त्यातूनच मुकला. ऐसे वैराग्य हे करी करी संकल्पाची सरेवारी. अशा प्रकारचं वैराग्य निर्माण होईल. हे वैराग्य म्हणजे दुसऱ्या अर्थाने साक्षीत्व आहे. सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे, असं जेव्हा होतं तेव्हा बुद्धीला धैर्य प्राप्त होतं. धवळारी म्हणजे एखादा उत्तम महाल असावा ना, ज्याला पूर्वीच्या काळात चुन्यानी चुने गच्चीचा महाल असं म्हणत असत, उत्तम महाल. बुद्धी जणू तशा उत्तम घरात राहायला सुरुवात करेल, तिला धैर्य प्राप्त होईल. बुद्धी धैर्या होय वसवटा, तरी मनाते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. अशा प्रकारे बुद्धीला धैर्याचा आश्रय आला की मग संकल्पाकडे साक्षीत्वानी पाहणं, संकल्पातून पुढचा संकल्प निर्माण न होणं हे घडायला सुरुवात होते. आणि ते चांगलं जमल्यामुळं मन हे बाहेर पडणं बंद होतं. त्याची अशा वेळेला हळूहळू आत्मभुवनाच्या ठिकाणी प्रतिष्ठापना करावी, प्रतिष्ठा करावी. अशी केली की झालं, कामच संपलं. याही एके परी प्राप्ती आहे विचारी. कामच झालं, मन आत्मभावाला प्राप्त झालं आणि झालं तो पूर्णच झाला. पण ज्ञानेश्वर महाराजांना असं माहितीये की हे इतकं जसं सांगितलं तसं सरळ होत नाही, हे न ठके तरी सोपारी आणिक ऐके, तर सोपी असणारी एक युक्ती ऐक. आता नियमची हा एकला जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोहे. ती जर तिथं राहत नसेल मन आणि वारंवार परत विषयाकार होत असेल, तर जीवानी असा निश्चय करावा, कृतनिश्चय करावा की आता आत्मभुवनाच्या ठिकाणी स्थिर झालेल्या तुला मी कुठल्याही विषयाच्या ठिकाणी जाऊनच देणार नाही. ही सोपी युक्ती म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात. स्वामीजी म्हणायचे की ही जर सोपी असती तर काय, दुष्काळ पडला तर राजाला दुष्काळ म्हणजे काय हेच माहीत नाही. राजा म्हणतो की दुष्काळ पडला, भाज्या वगैरे मिळत नाही, ठीक आहे, पण लोक दूध भात का नाही खात. असं जसं म्हणावं, पण साधकाच्या परीने हा उपायही आहे. कारण बुद्धीला धैर्य आता प्राप्त झालेलं आहे. आता त्यांनी कृतनिश्चय करावा की बाहेर जाऊच देणार नाही. जरी येतुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे. साक्षीत्वाचा अभ्यास प्रथमच केला आहे, मन आवरलेलं आहे, ते आत्मभुवनाच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. आता जर बाहेर पडायला लागलं तर आता नाही असं त्याला सांगायचं आणि तिथंच राहायचं. हा दुसरा उपाय ते सांगतायत. जरी येतुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलुनी. हा उपाय काही काळ जमतो, पण हा जर जमेन असा झाला तर त्याला सांगायचं तुला कुठं जायचं तिकडं जा, मी मात्र असाच बसलेला राहणार. कर विचार तुला काय करायचा आहे तो. ते असं म्हणतात, मग मोकलीले जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल. कितीही फिरलं, 2, 5, 10 मिनिटं जरी मन फिरलं तरी अचानक एका क्षणाला आठवण येते की आपण ध्यानाला बसलेले आहोत. ज्या नियमाने ध्यान करतो आहे तो नियमच मनाला परत माघारी घेऊन येईल. जशी समुद्राची लाट कितीही उंच उडाली तरी परत जशी समुद्रातच येते, तरी मन कितीही दूर गेलं तरी परत आत्मस्वरूपाजवळ येतच। तो क्षण पकडावा आणि त्याला परत तिथंच बंदिस्त करावा। ऐसेनी स्थैर्यची होईल सवेची अया, पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे नि मेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे। असा मग कितीतरी वेळ जातो आणि आत्मस्वरूपाच्या जवळ ते सहज येऊन परत थांबतं। तया ते देखोनी अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य हे। आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जई विरे ते गगनची का भरे विश्व जैसे तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होये ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे। आकाशामध्ये जे दुसरं म्हणून दिसत होतं अभ्र ते आकाशामध्येच विरून जातं अकाळी आलेलं आणि नंतर पश्चात आकाशच शिल्लक राहतं। तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होये ज्या चैतन्यातूनच चित्त निर्माण झालेलं होतं जणू गगनामध्ये निर्माण झालेले मेघ असावेत। ते मेघ नाहीसे झाले की गगन तसंच शिल्लक राहतं। तसं आत्मचैतन्यातूनच चित्त निर्माण झालेलं होतं ते चित्त नाहीसं झाल्यानंतर आत्मचैतन्य शिल्लक राहतं। अशा प्रकारची प्राप्ती सुखाच्या उपायांनी या प्रकारच्या ध्यानातून होते। या सोपया योगस्थिती उकल देखील आगा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया। ही जी सोपी योगस्थिती आहे तिचा उकल तिचा उलगडा अनेकांनी प्राप्त करून घेतला। कसा संकल्पाची संपत्ती आहे त्याच्या त्या संकल्पाच्या संपत्तीवर मात्र रुसलं पाहिजे, जरा संकल्प सोडून दिला पाहिजे। हे जे ध्यान आहे हे ध्यान आपण करतो ते ध्यान आहे। ते सुखाचे नि सांगाते आले परब्रह्मा आतवते तेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे तैसे होयतीये मेळी मगर सामरस्याच्या राऊळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे। असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एक गूढ ओवी लिहिलेली आहे। ती ओवी घेऊन हे निरूपण संपणार आहे। ते म्हणतात ऐसे आपुले पायवरी चालीजे आपुले पाठीवरी पार्था हे नागवे तरी आन ऐके। अशा प्रकारे आपल्या पायानी बघा ते काय म्हणतात, आपल्या पायानी आपल्या पाठीवर चालण्यासारखं हे आहे। लोकमान्यांनी अशाच प्रकारचं एक वाक्य गीता रहस्यामध्ये लिहिलेलं आहे की कोणीही कितीही मोठा झाला तरी जसा स्वतःच्या खांद्यावर चढून जग पाहू शकत नाही असं ते म्हणतात। ऐसे आपले पायवरी चालीजे आपुले पाठीवरी आपल्या पायांनी आपल्या पाठीवर जणू चालावं हा जो मार्ग आहे हा मार्ग नाभिस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत जाणारा पाठीच्या मणक्यापासून जाणारा राजयोगाच्या ध्यान पद्धतीमध्ये देखील नाभी कमल चक्रापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंतची वाटचाल सांगितलेली आहेच। आपुले पायवरी चालीचे आपुले पाठीवरी म्हणजे आपल्या प्रयत्नांनी आपल्या मणक्याचा आधार धरून चिदाकाशामध्ये पोहोचणं असा हा ध्यान मार्ग आहे. स्वप्रयत्नांनी परमात्मस्थितीपर्यंत पोहोचणं असा हा ध्यान मार्ग आहे. पार्थ हे नागवे तरी आन ऐके असं म्हणून पुढची भगवद्गीता त्याचं निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी जोडून घेतलेलं आहे. अशा प्रकारे 24व्या श्लोकापासून ते 28व्या श्लोकापर्यंत आलेली ही ध्यान प्रक्रिया आता आपल्याला करायला वेळ नाही, आपली वेळ संपली. माझा विचार होताही खरा की या प्रवचनामध्ये हे ध्यान ही थोडं करून घ्यायचं, पण मुळातच आपली वेळ पुढे गेली. पुढच्या प्रवचनाच्या वेळेला हे अतिशय थोडक्यात सांगून आपण या पद्धतीने ध्यान करू आणि मग त्याचा पुढचा विषय आपण घेऊया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधत्तस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ महाराज.